chinimandi.com पॉडकास्ट.
उसाची किंमत वाढवून मिळावी या मागणीसाठी शेतकरी करणार मोठं आंदोलन. हरियाणामध्ये यावर्षी देखील उसाच्या किमती वाढवल्या नसल्यामुळे सरकारी निर्णयाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी आता शांत राहण्यास नकार दिला आहे. राज्यातील विभिन्न भागात अनेक आंदोलनं केल्यानंतर सुद्धा सरकारकडून याबाबत कसलंही आश्वासन मिळालं नसल्यामुळं शेतकऱ्यांनी उसाला चांगला दर मिळावा या मागणीसाठी मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्यातील शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. या संतापामुळं भारतीय शेतकरी संघटना आणि भारतीय शेतकरी युनियन यांना एकाच व्यासपीठावर आणलं आहे. या दोन्ही संघटनांनी शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटना 1 जानेवारीला येथील सरस्वती साखर कारखान्याच्या ऊस यार्डमध्ये ही बैठक होईल. तसंच 5 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट करण्यासाठी अभियान चालवलं जाईल. याबाबत दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी भवनात बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यावर चर्चा केली. उसाच्या किमती वाढवण्याच्या मागणीवर शेतकरी संघानं कृषी मंत्र्यांना ज्ञापन देण्याशिवाय गेल्या आठवड्यात कर्नालमध्ये सरकारविरोधात रोष रॅली काढली तथा CM कार्यालयाच्या समोर उसाची होळीही केली होती. संघटनेनं सरकारला 3 दिवसांची वेळ देऊन इशारा दिला की जर या दरम्यान सरकारनं उसाच्या किमतींना घेऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल. 1 ते 5 पर्यंत व्यापक जनसंपर्क अभियान चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकरी युनियननं सांगितलं की शेतकऱ्यांचं हित पाहता त्यांनी या आंदोलनात शेतकरी संघानं हात मिळवला आहे.